तुमची वस्तू तुम्हाला नीट समजली नाही की आम्हाला समजली लागते. वळका काय आणला सर? वळका शक्यच नाही वळगणं. त्याला आता बघावा लागतो. तुम्ही काय बरं? तुम्ही वळका. तुम्हाला काय?
हे कोण?
पाहुणे.
पाहुणे? एवढं रात्री पाहुण्यासारखी वाटत नाही म्हणून विचारलो.
दरोडे
कोण? मला वाटलं तरी माझ्या वाटण्याचा अंदाज खोटा कसा ठरल? खोबडं सांगतोय.
छपडे थांबोस.
बेहया बेवकूफ बदतमीज बदमाश हत्यारा गाडा विसरू गाडा. जाऊ गब्बार तेरे पास क्या है? निकाल चाकू. अब बोलो किसको कापू? ऐना दरोड्याच्या कामामध्ये एकदम तुम्ही अप्रेंटिस दिसता करी. नुसती चावी दाखवली ना हात वर केला. उद्या मी काही दाखवून तुम्ही काही वर कराल? खामोश खडा राहू. बैठो खडा राहू साहेब. गोळी कुठे चालवली? गोळी किसने चलाई? मालूम नहीं मैंने चलाई. अला सबके सब ये डर है. अंगता पकड़ो. अंगता हिंदी ने अंगता मालूम नहीं क्या? मेरा नहीं तुम्हारा. पकड़ो पकड़ो अंगता. शाबाश. आता तुम्ही सगळ्यांची तोंड माझ्याकडे वळवा. तोंड तोंड करता का ना? अरे वा तुम्हाला तोंड बरोबर कळलं. आता समजा मी गोळी झाडली तर तुमच्या कुठून बाहेर निघेल काय अंदाज?
मी सकाळी सांगतो तुला.
सकाळी? याने की मराठी मी डर गए. आज मी तीन और गोलिया बारा कालिया. अब क्या होगा रे तेरा
छोट्या?
साहेब दरोडेखोरची हिंदी मध्ये बोलला होतो. म्हणजे फोर्स येतो. आता बघा ना जाने मन दुश्मन है जमाना गम नहीं. हम किसी से कम नहीं. जब प्यार किसी से होता है तो घरंदा भी दरिंदा बन जाता है. अमर अकबर अंथरूनी.
पण मी म्हणते तू लेडीज सायकल वर बसलास कसा?
दांड्यावर.
दांड्यावर? लेडीज सायकल हा दांडा असतो.
आता लेडीज तू मला सांगतेस काय? तिने पाठीमागा जाऊन बटन दाबलं तसं खारशी दांडा पुढे आला. तो भी मजबूत. मग मला बसणंच भाग पडलं. आणि एकदा बसलं मात्र काय खाली उतराव असं वाटेना.
कसं वाटेल? त्या जाडीची ऊब लागली असेल ना.
ऊब? अगं अंगाला नुसतं चटकं बसत होत पण मजा वाटली.
पण मजा वाटली. मग मी ती जाऊन बसते उद्या.
तुला ती येणार नाही. तिला बायका आवडत नाही. ती पुरुषाचा शोक करते.
मग गावातली लोक काय मेली आहेत? कुणी बी मला डबल सीट घेईल?
घेईल ग पण सोबायला पाहिजे ना. दोन्ही काय चित्रासारखी दिसते.
जाऊन कर लग्न तिच्याशी. जा
तिच्या बरोबर लगीन. माझा जीव काय वर आलाय काय? अगं तिच्या बरोबर लगीन करणारा माणूस एकतर मलखांबवाला तरी पाहिजे. त्यांचं जीवाचं नाव ठेवणारा तरी पाहिजे. शिवा
आता का घाबरलास? शिव
घाबरला म्हणजे? अगं बिन वळखीच्या हिरी मध्ये उडी मारायची गाळाच्या आत रुतला म्हणजे मग आपलं पाणी प्यायला चव घेतली मोकळं झालं.
म्हणजे ती चव येईल आणि मी तोंडी लावायला. पण काय रे छोटू असं काय आहे तिच्यात ते माझ्यात नाही?
हा प्रश्न मुलीने मला विचारला. ती मला म्हणली असं काय आहे त्या महिन्यामध्ये की जे माझ्यात नाही? मी तिला सांगितलं अगं तुझ्या हातात जोर असल पण तिच्या पायात मोर आहे. तुझ्या डोळ्यात नजर असल तर तिच्या नजरेत नखरा आहे. तू मेवणी असशील पण ती लावणी आहे. तू शहाणी असशील पण ती माझ्या जीवाची राणी आहे. अगं तुला हे असल पण तिला ते.